हरिः ॐ। ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नमो भवाय च रुद्राय च नमः, शर्वाय च पशुपतये च नमो, नीलग्रीवाय शितिकण्ठाय च नमः, कपर्दिने च व्युप्तकेशाय च नमः, सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो, गिरिशाय च शिपिभिष्टाय च नमो, मीडुष्टमाय चेशुमते च नमो, ह्रस्वाय च वामनाय च नमो, बृहते च वर्षीयसे च नमो, वृद्धाय च संवृद्ध्वने च नमो, अग्र्याय च प्रथमाय च नमः, आशवे चाजिराय च नमः, शीघ्रियाय च शीभ्याय च नमः, संवृद्ध्वने च नमो, अग्र्याय च प्रथमाय च नमः, आशवे चाजिराय च नमः, शीघ्रियाय च शीभ्याय च नमः, ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः, स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो, ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः, पूर्वजाय चापरजाय च नमो, मध्यमाय चापगल्भाय च नमो, जघन्याय च बुद्धियाय च नमः, सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो, याम्याय च क्षेम्याय च नमः, उर्वर्याय च खल्याय च नमः, श्लोक्याय चावसान्याय च नमो, वन्याय च कक्षाय च नमः, श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः, आशुषेणाय चाशुरथाय च नमः, शूराय चावभिन्दते च नमो, वर्मिणे च वरूथिने च नमो, बिल्मिने च कवचिने च नमः, श्रुताय च श्रुतसेनाय च
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुठे का आपल्याला आज सांगणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज रविवार दिनांक 27 ऑगस्ट 1995 सकाळी 8:45-9:15 माया अपार्टमेंट ध्यान मंदिर सत्संगाचा कार्यक्रम समोरील स्वामी निवासातून स्वामीजी येत आहेत काठी टेकीत टेकीत साक्षात प्रसन्नताच येत आहे। मातोश्री सरलाताई आसनस्थ झाल्यानंतर नित्याप्रमाणे रुद्र प्रार्थना होते आणि एकदा सर्वावरून कृपादृष्टी फिरवून झाल्यावर स्वामीजी आपल्या सत्संगाच्या कार्यक्रमास सुरुवात करतायत। आज चौथा रविवार आपला सत्संगाचा वार, बरेच प्रश्न आलेले आहेत तेव्हा आज मात्र बिगरिगी उत्तर देणार आहे। पहिलाच प्रश्न आहे, संतांच्या वाङ्मयात विसंगती असते त्याची संगती कशी लावायची? एक सज्जन हा प्रश्न विचारतायत। स्वामीजी, सगळं संत वाङ्मय आपल्यासाठी आहे हा विचार काढून टाकायचा। संत रचने आपण अधिकार परत्वे लक्षात घ्यायचे आहेत। पूर्ण बोधावर गेलेल्या महापुरुषाला लागू पडणारी वचन आपल्याला लावून कसं चालेल? आपण जिथे आहोत तिथून आपल्याला जे लागू पडेल, जे घेता येईल ते घेऊन पुढे चालायचे आहे। पुढचा प्रश्न, देव म्हणजे काय? निर्गुण देवाची उपासना कशी करावी? मूर्तीची पूजा कशाला? स्वामीजी, आत्माराम हा मुख्य देव आहे, तो निर्गुण सर्वांच्या अंतर्याने आहे, तो कळत नाही, त्याची उपासना सोहम बोधाने एकरूप होऊनच करायची असल्याने अवघड वाटते, म्हणून मूर्तीची पूजा करायची। अवतारी पुरुषाच्या रूपाने आत्मा प्रगट होत असतो, म्हणून त्यांची किंवा त्यांच्या मूर्तीची पूजा करता करता सहजच आत्मारामाला पोहोचता येते। पुढचा प्रश्न, धर्म व अध्यात्म यात फरक काय? धर्म ही अध्यात्माची पहिली पायरी आहे। बहिर्मुख वृत्तीला बंधन घालणं हे धर्माचं स्वरूप असून समाजाची धारणा हे त्याचं लक्ष्य आहे आणि अध्यात्म ही धर्माची परिणती आहे. आत्मदर्शन हे जीवनाचं साफल्य असून त्यासाठी धर्माची चौकट आवश्यक आहे. पुढील प्रश्न, द्वैत आणि अद्वैत यातला फरक काय? जगामध्ये सर्वत्र नीच नटून आहे असा बोध म्हणजे अद्वैत. आणि एक मी आहे आणि माझं सापेक्ष एक तू आहेस असा नीतूपणा म्हणजे द्वैत. आता एक अभंग ऐकूया. सद्भक्त श्री कुलकर्णी म्हणतायत, विठ्ठल आवडी प्रेम भाऊ, विठ्ठल नामाचार येता हो प्रेम भाऊ. पुढचा प्रश्न, येथील श्रवणाचा परिणाम म्हणून सात्विक वृत्तीने राहण्याचा प्रयत्न करतो पण नोकरीच्या ठिकाणी फार त्रास होतो. मी केंद्रात येतो म्हणून माझी चिंगल करतात. एकत्र डबा खाताना मला त्रास व्हावा म्हणून मुद्दाम म्हणतात, महाराज एवढे आमलेट खा ना. तरी मी इथे आठवून सर्व काही सहन करतो. काय करावे, नोकरी तर बदलता येत नाही. स्वामीजी, माणूस हा समाजशील प्राणी आहे. वाईट प्रवृत्तीशी सामना करावा लागतो. तो तुम्ही करता आहात ही फारच चांगली गोष्ट आहे. नोकरीच्या ठिकाणी आपण आपल्या ठिकाणी ठाम राहावे, साधना करून आपले पक्के राहावे, आपण पक्के राहावे. मकरंदचे बँकेतले उदाहरण आठवावे. दिवस बदलतात, सहकारीही बदलतील. काळजी करू नका, तुम्हाला माझे आशीर्वाद आहेत. प्रसंग येईल तेव्हा स्मरण करा, मी तुमच्या पाठीशी आहेच. मात्र नोकरी बदलण्याचा विचार सोडून द्या. पुढचा प्रश्न, इकडे सत्संग असतो त्याचवेळी तिकडे घरी टीव्हीवर श्रीकृष्ण चरित्र दाखवले जाते. दोन्हीकडच्या कार्यक्रमाबाबत ओढ असते, तेव्हा काय करावे? स्वामीजी, अशा वेळी टीव्ही बंद करून आपल्या केंद्रातील सत्संगाच्या कार्यक्रमासाठी केंद्रात यावे. साधकासाठी हेच आवश्यक आहे. एवढ्या बोलून गोला पुंडलिक म्हणत स्वामीजी समारोप करतायत. पुढील केंद्र, 1 ऑक्टोबर 1995 सकाळी 9 ते 10 अध्यात्म मंगलधाम परम पूजनीय स्वामीजींचा 79वा वर्धापन दिन सोहळा. सद्भक्त श्री समीर पेंचे सूत्र संचालन करतायत. सुरुवात होते सद्भक्त सौभाग्यची निधागंधे यांच्या प्रार्थनेने. प्रशांत वदन समाहित मन स्वरूपानुग्रह परार्थ प्रदर्शिनम खलु करोति साचारता. गुरु स्मरण पंकज भ्रमर दीनपायन मुखे स्मरामि हृदि माधवम सदैव आत्मतृप्तम सदा. या हृदयंगम अशा प्रार्थनेनंतर सद्भक्त समीर पेंचे प्रास्ताविकात म्हणतात, आज मोठा आनंदाचा मंगलमय पवित्र दिवस. आपल्या स्वामीजींच्या तारखेने 79वा वर्धापन दिन आपल्या अतिविलोभनीय मंगल जीवनाची वाटचाल 78 वर्षांनी पूर्ण करून आपले उत्सव मूर्ती स्वामीजी 79व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. 1 ऑक्टोबर 1917 रोजी या दैवी गुण संपदा युक्त योजनाबद्ध जीवनाची सुरुवात झाली. इत्यादी प्रास्ताविकानंतर पैदास मनोगतात सद्भक्त प्राध्यापक स्वर्णलता भिशकर म्हणतायत, आपल्या प्रत्येकाच्या हृदय मंदिरात सिंहासनावर बसलेल्या या वात्सल्यमूर्ती स्वामीजींनी आपल्या निर्वाज प्रेमाचा वात्सल्याचा अनुभव प्रत्येकाला दिलेला आहे. त्यांच्या नष्करण्यामध्ये प्रचंड ताकद आहे. त्यामुळे तो एकेची ठाई बैसला परी सोलापूर बारामती कोल्हापूर नागपूर सर्वत्रची तोच गेला. यानंतर हरिभक्ती परायण सरळताई बाबर आपल्या मनोगतात म्हणतात, स्वामीजी खरे तर वैकुंठवासी आले याच कारणासाठी. बोलले जे ऋषी ते साच भावे वर्ताया. वैकुंठाचं आपलं स्थान सोडून एक विशुद्ध प्रेम श्री स्वामी व सौभाग्यवती मातृश्री सर्वताईच्या रूपामध्ये आपल्या समोर साकारलेलं आहे. त्यानंतर सद्भक्त कुमारी रेणुका मांडके अभंग गात आहेत, सेवितो हा रस वाटितो आणि का. या अभंगानंतर ग्रंथ प्रकाशन. सहज बोलणे हितोपदेश या ग्रंथाचं प्रकाशन सद्भक्त श्री गोंधळेकर काका यांच्या हस्ते होत आहे. यानंतर सद्भक्त डॉक्टर सुनील तावरे म्हणतात, द्रष्टा सद्गुरुमूर्ती असलेल्या स्वामींनी सांगितलेल्या शुद्ध परमार्थाचे बाळकडू आम्ही जिरवू आणि सर्व शक्तिनिशी ते वाढवू. इत्यादीनंतर आता स्वामीजी बोलत आहेत, आज आनंदाचा परम भाग्याचा दिवस, या परमार्थाचे स्वप्न मी पाहिले 10 वर्षाचा असतानाच. 18 वर्षी सुरुवात केली ती दालभोज हातात आल्यावर कळले की परमार्थ खूप दारिद्र्यात आहे. अनेकांनी परमार्थ केला, व्यक्तिशः काहींना मोठे पण संत पण सुद्धा प्राप्त झाले, पण सामान्य माणसासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. कार्य करायचे राहून गेले. माझ्या हाती 39 वर्षी ज्ञानेश्वरी आली, आपल्या बरोबर 5-10 साधक शक्तींना बसवले. नाम ध्यान साधना ज्ञानेश्वरी दारबोधात सांगितल्याप्रमाणे सुरू झाली. बैठकीसाठी आपली तब्येत आरोग्य उत्तम राहावे त्यासाठी व त्याबरोबर अनेक गोष्टीसाठी सुद्धा लक्ष देणे महत्वाचे आहे. कारण ज्याचे ऐक धरण नाही त्याचा परमार्थ तशी काही. ऐकाकडे नीट लक्ष दिल्याशिवाय आपण परमार्थ नीट करू शकणार नाही ही गोष्ट सांगण्याची राहूनच गेली. 800-1000 वर्षापासून जसे संसार होणे परमार्थ इज इक्वल टू झिरो, तसेच परमार्थ होणे संसार इज इक्वल टू झिरो, तर संसार अधिक परमार्थ इज इक्वल टू समृद्ध जीवन. आज आळंदीत अनेक जण अजान वृक्षाखाली बसून ज्ञानेश्वरी पारायण करताना दिसतात, पण ज्ञानेश्वरी त्यांना धड वाचताही येत नाही. अर्थ समजायचं तर दूर राहिला, त्यांना समजावून सांगणारे भेटले नाहीत. म्हणून खरं तर परमार्थ व आपले जीवन ज्ञानेश्वरी मयच एकरूप व्हावे. परमार्थी साधकाने सुद्धा चांगले राहिले पाहिजे. त्याने गबाळे काय म्हणून राहायचे, कसे तरी फाटके कपडे आणि दीन चेहऱ्यात काय म्हणून राहायचे. स्वच्छ राहायचं आदर्श, स्वच्छ राहायचा आदर्श त्यांच्यामध्ये कोणीतरी ठेवायला पाहिजे. जेथे ध्यान करायचे नाम घ्यायचे तेथे फाटक्या सतनच्या तुटकी टेबल खुर्च्या बाकडे काय म्हणून, बाकड्याला तसे न म्हणता बाक बेंच का म्हणून नये. म्हणून ध्यान मंदिर ही सुद्धा थिएटरपेक्षाही अद्यावत असावी. बसायला छान गालिचे सतरंजा असाव्यात. इथली ही झुंबर बघा 8-10 हजार रुपयाची आहेत. हे आत्ती या समया बघा गंध लावून आत्ताराने इथे स्वागत होते. या संतांच्या तजवी पहा ज्ञानोबा तुकोबा समर्थ प्रसन्न दर्शन. हे सर्व पाहिल्यामुळे आपलेही मन प्रसन्न होते, प्रसन्न राहते. आणि मग स्वरूपानंद म्हणतात त्याप्रमाणे प्रसन्न मन गगनी रिगता गगनारूप होते सर्वता. उत्तम ध्यानावस्था उन्मनावस्था प्राप्त होते. मनाचे चांचल्य जाण्यासाठी ध्यान करायला पाहिजे. म्हणजे मग ध्यानानेच ध्यानेन आत्मनी पश्यंती तोच मी आहे सोहम हा बोध प्राप्त होतो. आता सुरुवात झाली आहे. लाखो लोक तयार करू ही जिद्द या मुलामध्ये आहे. त्यांचा भविष्य काळी उज्ज्वल आहे. गेली 38 वर्ष माऊलींनी सेवा करून घेतली या देहाकडून पुण्यासारख्या शहरात जेथे बहुसंख्येने बुद्धिवादी बुद्धिमान लोक आहेत. बुद्धी जास्त भाव कमी गंभीर चेहऱ्याने वावरणारे हसत नाहीत, आपल्याला हसू येऊ नये म्हणून जपणारे. मला मात्र फार चांगले अनुभव आले. माझा परमार्थ सद्गुरु कृपेने आनंदरूप झाला व ज्ञानेश्वरीमुळे श्रीमंत सद्गुरूची प्राप्ती झाली. त्यांची सेवा म्हणूनच गीता ज्ञानेश्वरीवर प्रवचन केली ती विश्वरूप विश्व हे मद्रूप मानुनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे या भावाने ईश्वरा प्रत्यर्थ सेवा घडली. त्या ईश्वराचे निदोभे ही गीता सांगे अक्षोभे तसे भगवंतानी या देहाकडून करून घेतली. आणि तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. हरिओम तत्सत एवढे बोलून बोला पुंडलिक या जय जयकारात स्वामीजींनी समारोप केला.
हरी हरी. स्वामीजींचा देहातला जो वाढदिवस वर्धापन दिन साजरा झाला त्याच्यातला हा माझी अशी कल्पना की शेवटचा वाढदिवस होता. 1975 सालचं वर्णन 1995 सालचं वर्णन कुठे काका करताहेत. 96 साली जुलैमध्ये स्वामीजींनी देह ठेवला, ऑक्टोबरमध्ये त्यांचा वाढदिवस झाला असता. त्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये स्वामीजींनी जे कार्य त्यांच्याकडून घडलं त्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केलं. आणि खरंच अध्यात्म मंगलधाम हे त्यावेळेला तेव्हाच्या एकूण परिस्थितीमध्ये आधुनिकच ध्यान मंदिर होत. हे जे ध्यान मंदिर आहे या ध्यान मंदिरामध्ये जर स्वामीजी प्रत्यक्ष देहानी आले असते तर खरंच इकडे तिकडे नजर त्यांनी टाकली असती आणि विचारलं असतं की झुंबर कुठे आहे. इथं तेवढी एक गोष्ट राहून गेली हॉल सिलिंगमुळे. खरी उंची व्यवस्थित असताना फॉल सिलिंगमुळे उंची कमी झाली आणि झुंबर इथं लावता येत नाहीये. पण त्याच्यावर तोडगा म्हणून मला परवा दिनेशनी असं सांगितलं की आपण दारातून आत येतो तिथं पॅसेजमध्ये एक सुंदर झुंबर आपण लावू. मी पाहतो चांगली चांगली झुंबर आणि त्याच्यातलं एक झुंबर येताना तरी निदान आत येताना झुंबर आपण लावू असं मला म्हणाला. बघू आता तो काय करतोय. म्हणा अभंग म्हणा. हरी
रूप 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 पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साजणी रूप पाहता लोचनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा रूप पाहता लोचनी बहुत सुकृताची जोडी हो बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा रूप पाहता लोचनी सर्व सुखाचे आगरू 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 बाप रखुमा देवीवरू बाप रखुमा देवीवरू तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी पाहता लोचनी
श्री रमण महर्षी म्हणतात तुम्ही जर सगळ्याचा त्याग केलात तर जे शिल्लक राहील तोच मोक्ष जो तुमच्या जवळ सदैव आहे फक्त तोच तेवढा आहे सगळ्याचा त्याग म्हणजे काय व तो कसा करावा सगळ्याचा त्याग घडल्यास काही शिल्लक राहते का सगळ्याचा त्याग म्हणजे आपल्या संघाचा त्याग सगळ्याचा त्याग म्हणजे आपल्या मनाचा त्याग मनामध्ये विश्व आहे बाहेर जे विश्व आहे त्या विश्वापेक्षा आपलं विश्व आपलं मनोमय ते खरं तेवढं आपलं विश्व आहे बाहेर अफाट विश्व जरी असलं तरी आपलं विश्व आपल्यापुरतं सीमित असत सर्व विश्वाशी आपला संबंध येत नाही सर्व विश्वाबरोबर आपला व्यवहार होत नाही आणि आपलं जे मन आहे बुद्धी चित्त याच्यामध्ये जेवढं सामावलेलं आहे तेवढंच आपलं विश्व त्याच्यापेक्षा जास्त आपलं विश्व नाही त्यामुळे मनाचा त्याग झाला की आपल्या विश्वाचा त्याग होतो तेवढंच पुरे आहे साधकाला बाहेर पुष्कळ विश्व आहे खूप मोठं विश्व आहे जसा आपला देश आहे तसे अनेक देश आहेत पृथ्वीवर असणारे जे खंड त्याच्यातले देश त्याच्यातली गावं त्याच्यातली शहरं चालीरीती या विश्वाशी आपला तसा संबंध काही नाही त्यामुळे आपल्या विश्वामध्ये आपला पती, आपली पत्नी, आपले आई वडील, आपलं घर, आपली नोकरी, आपलं पद, आपला धंदा, आपले नातेवाईक, आपली मित्रमंडळी आणि थोडं बहुत वाचनामुळं जेवढं आपल्याला समजतं तेवढं जग. मध्यंतरी माझ्याकडे एक मोठे गृहस्थ येणार होते, राजकारणाच्या क्षेत्रातले होते. एका भगिनींना त्यांच्याशी बोलताना मी सहज म्हटलं आज अमुक अमुक येणार आहेत, तर त्यांना ते माहीतच नव्हते, त्यांच्या विश्वात ते नव्हते. खूप मोठं जरी नाव असलं तरी देखील त्यांच्या विश्वात ते गृहस्थ नव्हते, त्यामुळे त्यांच्या विश्वात जेवढं आहे तेवढ्याचा त्याग, म्हणजे मनाचा त्याग, आपल्या मनोमय विश्वामध्ये जेवढा आहे त्यामुळे सगळ्याचा त्याग म्हणजे मनाचा त्याग, सगळ्याचा त्याग म्हणजे चित्तवृत्तींचा त्याग. सगळ्याचा त्याग म्हणजे आपण जो तर्क करू शकतो त्या तर्काचा त्याग. आपण जर नवीन नवीन तर्क वाचनात आणले तर ते आपल्या ठिकाणी प्रवेश करतात, जर वाचनात आणले नाहीत तर त्यांचा प्रश्नच नाही. आपण इतके अल्प असतो, आपली इंद्रिय, त्यांची क्षमता, आपलं मन, त्याच्यात मावणाऱ्या गोष्टी, आपला तर्क, आपली बुद्धी, त्या बुद्धीची क्षमता, रमण महर्षी म्हणतात तुम्ही जर सगळ्याचा त्याग केलात तर जे शिल्लक राहील तोच मोक्ष. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला आपल्या पत्नीचा त्याग करायचा आहे किंवा आपल्या पतीचा त्याग करायचा आहे. आपली अशी कल्पना होते की आपल्याला आपल्या घराचा त्याग करायचा आहे. पण तुम्ही जरी तुमच्या पत्नीचा त्याग केलात किंवा पतीचा त्याग केलात तरी तो त्याग संपूर्ण होत नाही. तुम्ही तुमच्या घराचा त्याग केला तरी तो त्याग संपूर्ण होत नाही. तुमच्या मनामध्ये खूप गोष्टी साठलेल्या आहेत, त्याच्यातल्या एखाद्या कशाचा तरी त्याग केल्यामुळे संपूर्ण त्याग होऊ शकत नाही. एकदा स्वामी रामतीर्थांच्या बाबत असं झालं की रामतीर्थ जगभरात प्रसिद्ध झाल्यावर युरोपात, अमेरिकेत त्यांची व्याख्यानं खूप गाजली आणि ते पंजाबमध्ये एका धनिकाच्या घरी पाहुणे म्हणून भारतात आलेले होते, तेव्हा पाहुणे म्हणून उतरलेले होते. पंजाबमधली ती धाब्याची घरं तेव्हाची, त्या घराच्या गच्चीवर ते उभे होते आणि बराच मोठा बगीचा होता, रस्ता होता आणि दूरवर गेट होतं. तिथून त्यांनी त्यांची पूर्वाश्रमाची पत्नी येताना पाहिली. त्यांनी संन्यास घेतलेला होता. ते घाईघाईने खोलीत गेले, त्यांनी एका सेवेकऱ्याला बोलवलं आणि सांगितलं की त्या ज्या भगिनी येत आहेत त्यांना असं सांग की त्यांनी यायचं काही कारण नाही. तो सेवेकरी गेला आणि त्यांनी त्या भगिनींना असं सांगितलं की स्वामीजींनी सांगितलं की तुम्ही दर्शनाला यायचं काही कारण नाही, तुम्ही अशाच निघून जा. तेव्हा त्या म्हणाल्या की कुठल्याही भक्ताला इथं आतापर्यंत अडवलं गेलं नाही, गेले 3 दिवस स्वामीजी इथं आहेत, मी स्वामीजींच्या दर्शनाला का बरं जायचं नाही, तुमच्या स्वामीजींना विचारून या. तो सेवेकरी स्वामीजींना विचारायला गेला, तो असं म्हणाला की त्या भगिनी म्हणतायत की गेले 3 दिवस सगळ्यांना मुक्त द्वार आहे, मी स्वामीजींच्या दर्शनाला का जायचं नाही, मी भक्त म्हणून आलेली आहे. तेव्हा रामतीर्थ हात माग घेऊन उभे होते खिडकीकडे पाहत ते तिथल्या पलंगावर बसले आणि दोन क्षणांनी असं म्हणाले की त्या भगिनींना आत पाठवून द्या. रामतीर्थांनी असं लिहून ठेवले की मी संन्यास घेऊन बरीच वर्ष झालेली होती पण मला खरा संन्यास आज मिळाल्यासारखं वाटलं. संन्यास घेतल्यानंतर देखील पत्नी त्यामुळे बाह्य वस्तूंचा जो त्याग आहे तो त्याग जरी केला आणि ती मनात जर असली तर तो त्याग होऊ शकत नाही. तसाही सगळ्या जगताचा त्याग करण्याची शक्ती कुणामध्येच नाही. त्यामुळे रमण महर्षींचं जे हे वचन आहे, तुम्ही जर सगळ्याचा त्याग केला तर जे शिल्लक राहील तोच मोक्ष. तर शुद्ध स्वरूप असे जे तुम्ही तुमच्या जवळ जी सर्वात प्रथम गोष्ट आहे तिचा त्याग केला की बाकीचा आपोआप होतो. शुद्ध स्वरूपाच्या जवळ जर काही सर्वात जवळ असेल, इंद्रिय देखील दूरच, तर चित्त आहे. शास्त्रकार तर सांगतात की चित्तम चित्त च विजानिया तकार रहितम यदा तकार तू विषयाभ्यासा. खरं म्हणजे चैतन्य, आत्मचैतन्य, पण विषयाच्या ध्यासामुळं ते जड होतं. आणि ते चित्त होतं, तला तो जोडला जातो. खरं म्हणजे चित्त, पण चित्त अशा दशेला ते प्राप्त होतो. त्यामुळे चित्ताचा त्याग, बुद्धीचा अहंतेचा त्याग, मनाचा त्याग, एवढा त्याग घडला की बस सगळ्याचा त्याग झाला. आणि नेमकं हे वचन ज्यांनी उच्चारलेलं आहे त्यांनी सगळ्यांचा त्याग केलेला असल्यामुळं त्यांना सगळ्या गोष्टींचा त्याग जमला किंवा शक्य झाला आणि त्यांच्यासारखा त्याग आम्हाला कसा शक्य आहे असं वाटण्याची शक्यता आहे. वचन कोणीही उच्चारलेलं असो, संन्याशांनी अथवा कर्मयोग्यांनी, कर्मयोग्यांनी हे जर वचन उच्चारलं सहाव्या अध्यायाची सुरुवात काय, अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निहि न च अक्रियः, असं सहावा अध्याय सुरुवातीला म्हणतो. कर्मफलाचा आश्रय सोडणं आणि कर्म करणं, असं जो करतो स संन्यासी तोच संन्यासी आणि तोच योगी, न निरग्निहि न च अक्रियः. नाहीतर जवळ अग्नी ठेवणारा तो गृहस्थ धर्मी आणि अग्नीही न ठेवणारा तो संन्यासी अशी अर्थ असा अर्थ नाही. न च क्रिया, क्रिया करणारा तो कर्मयोगी आणि न करणारा तो संन्यासी, असे त्याचे रूढ अर्थ आहेत आमच्या मनामध्ये जे भिनलेले आहेत, आमच्या बुद्धीत जे ठसलेले आहेत, तसा त्याचा अर्थ नाही असं भगवंत म्हणतात. नाही संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन, असं भगवंत म्हणतात. संकल्पाचा त्याग केल्याशिवाय कोणी कर्मयोगीही होत नाही आणि संकल्पाचा त्याग केल्याखेरीज ध्यानही सिद्ध होत नाही. त्यामुळे त्याग म्हणजे संकल्पाचा त्याग. संकल्प यालाच संघ असं म्हणतात एका भाषेमध्ये. आपला संघ म्हणजे आपला संकल्प आहे, आपला संघ म्हणजे आपलं मन आहे. तुम्ही सर्व संघ परित्याग हा शब्द ऐकला असेल. सर्व संघ परित्याग म्हणजे आपल्यापाशी असणाऱ्या सर्व संघाचा त्याग म्हणजे मनाचा त्याग. पण संन्याशांना उद्देशून हे म्हटलं जातं की यांनी सर्व संघ परित्याग करून हे दुसऱ्या गावी राहायला गेले. रामकृष्ण म्हणत असत की जर पोट दुखतंय म्हणून कलकत्त्यातून वाराणसीला जाऊन राहिला तर पोट बरोबर घेऊनच जाणार, त्यामुळे वाराणसीला इथं दुखणारच. तसं तुम्ही कुठूनही कुठेही गेलात तरी तुमचं मन बरोबर घेऊन जाता. या गावात चांगले लोक नाहीयेत म्हणून तुम्ही गाव बदललं तरी देखील तुमच्या ज्या मनामुळे या गावात लोक शत्रू झाले त्याच मनामुळे पुढच्या गावातही तुमचे शत्रू लोक होणारच आहेत. तुम्ही मन बरोबर घेऊन जातात, त्या मनाचा त्याग करणं, शुद्ध स्वरूप, आत्मस्वरूप, निखळ अस्तित्व, आनंद स्वरूप असं वस्तुतः आपलं स्वरूप असताना त्या स्वरूपाच्या जवळ कार्य करण्याकरता मान्य आहे. जगतामध्ये सुरक्षित राहण्याकरता एक देह धरून आल्यामुळं एक मन, एक बुद्धी, चित्त, अंतःकरण तसंच अहंतेचा एक भाव, हे जे सगळे आमच्या बरोबर आहेत यांचा त्याग म्हणजे संगत्याग. हा जर त्याग घडला तर आत्मस्थिती मिळवावी लागत नाही, ती आपली आपण प्रगट होते. असं असल्यामुळं या सगळ्यांचा जर त्याग घडला तर जे शिल्लक राहील, या सगळ्याचा त्याग घडल्यानंतर काही एक शिल्लक राहतच, कारण त्याग करणारा वेगळा आणि त्याच्या पोझिशन मध्ये असणाऱ्या गोष्टी वेगळ्या. मालक वेगळा आणि मालकाच्या पोझिशन मध्ये असणाऱ्या गोष्टी वेगळ्या. पोझिशन मध्ये असणाऱ्या गोष्टींचा त्याग झाला तरी मालक शिल्लक राहतोच. सगळ्याचा त्याग जरी झाला तरी आता सगळ्याचा त्याग झाला हे समजणारा एक शिल्लक राहतोच. तो एकमेव तुमच्या जवळ असतो आणि त्यालाच मग मोक्ष स्थिती असं म्हणतात. जो सदैव तुमच्या जवळ आहे फक्त तोच तेवढा आहे असं रमण महर्षी म्हणत असत. तो सदा सर्व काळ तुम्हीच ते आहात. खरं म्हणजे तोच तेवढा आहे, पण त्यांनी ज्या गोष्टी धरून ठेवल्यात, आपण मन धरून ठेवले, चित्त धरून ठेवले आणि मनानी संसार धरून ठेवलाय, चित्तानी विषय धरून ठेवलेत, त्यामुळे आपल्याला संसार आणि विषय या अडचणीच्या गोष्टी वाटतात. पण मनच जर सोडलं, संसारच जर सोडला, चित्तच जर सोडलं तर या सगळ्या गोष्टींचा त्याग होतो. संसार सोडण्याची गरज नाही. सगळ्याचा त्याग म्हणजे काय व तो कसा करावा, हा जो त्याग आहे तो ध्यानामध्ये होतो. समर्थ असं म्हणतात की त्याग घडे अज्ञानाचा, त्याग घडे अभावाचा, शनैः शनैः. हळूहळू हा त्याग होतो. हळूहळू त्याग होण्याचं कारण देखील आपणच आहोत. रामकृष्णांना कोणी एका मारवाड्यांनी 100 रुपये दिले, 100 नाणी तेव्हा, तर रामकृष्ण एका शिष्याला म्हणाले की गंगेत टाकून ये. तो शिष्य गेला पण त्याला यायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. तर रामकृष्ण म्हणाले की एवढा वेळ का लागला परत यायला, सगळी नाणी टाकलीस ना? तर टाकली म्हणाला. पण एक एक नाणं मोजून टाकलं. अरे सगळी एकदम टाकून का नाही दिलीस असं म्हणाले. म्हणून हळूहळू जमतं आपल्याला, एकदम जमत नाही. पण 100 नाणी एक एक करून जरी टाकली तरी शेवटी त्याने टाकून दिली. तसं रोज मन टाकून देण्याचा अभ्यास आणि हा अभ्यास झाल्यानंतर त्याच प्रकाशामध्ये भगवंतांनी सांगितलं तसं कर्मयोगाचा अभ्यास. कर्म करताना देखील विशिष्ट युक्ती जी सांगितलेली आहे ती लक्षात ठेवून कर्म करण्याचा अभ्यास. कर्म करत असताना सर्व कर्म भगवंताला अर्पण बुद्धीने करतो आहे अशी भावना, आपण आत्मरूप आहोत हे लक्षात ठेवणं, त्या कर्मापासून वेगळं फळ नको अशी इच्छा धरणं, कर्माला फळ लागून राहणारच आहे, फळाकरता मी कर्म करत नाहीये हे लक्षात ठेवणं. तुम्ही कशाही भावनेने कर्म करा, फळ मिळणारच आहे, पण माझं फळ हे त्या फळापेक्षाही बलिष्ठ वरिष्ठ असं असेल, चित्तशुद्धी सारखं फळ. म्हणून कर्माचं जे रूढ स्थूळ फळ आहे तर ते फळ नको असं म्हणायचं. मला मुंबईला जायचं नाहीये, मी नाही गेलो तरी बेहतर असं म्हणून मुंबईच्या रस्त्यावरून चालायचं. तसं कर्माचं शास्त्र आहे. तुम्ही कर्म तर करताय आणि फळ तर नको म्हणताय, याच्यामध्ये फळ तुम्हाला मिळणारही आहे आणि म्हणत आहात तुम्ही फळाकरता केवळ कर्म केलेलं नाहीये, ही चित्तशुद्धी करता युक्ती आहे. तसंच ममत्व सोडायचं आहे. कर्म करताना खूप ममत्व त्या ममत्वामुळं आपण वारंवार कर्मामध्ये अडकून पडतो हे लक्षात ठेवायचं आहे आणि अभिनिवेश न ठेवता कर्म करायचं आहे. हा कर्मयोग आहे. ध्यान करायचं, ध्यानामध्ये विचारांचा त्याग करायचा प्रयत्न करायचा, मनाचा वृत्तींचा त्याग करायचा, साक्षीत्वानी पाहायचं म्हणजे त्याग करायचा आणि ध्यानातून उठल्यानंतर कर्मयोगाचा अभ्यास करायचा. या अभ्यासाला सुलभ पोषक म्हणून नामस्मरणपूर्वक कर्म करू शकतो, चिंतनपूर्वक कर्म करू शकतो. बस एवढाच उपाय. याने हळूहळू त्याग घडतो. वेगळी नामाची बैठक करावी. जसं ध्यान तसं नाम ही देखील खूप उत्कृष्ट साधन आहे. त्यामुळे ध्यानाची बैठक करावी, नामाची बैठक करावी आणि ध्यान नाम याची बैठक तर त्याच प्रकाशामध्ये, त्या ध्यानातून आपण जे मिळवू आत्मसमाधान त्याच प्रकाशामध्ये कर्म करण्याचा अभ्यास करायचा. कर्मयोगाच्या युक्तीप्रमाणे सगळ्याचा त्याग घडल्यास काही शिल्लक राहते का? राहत. शिल्लक राहत समाधान. जर सगळ्याचा त्याग घडला तर समाधानाखेरीज दुसरं काहीही पदरात पडत नाही. तोच खरा समाधानाचा, शांतीचा धनी होण्यासाठी योग्य असतो. असं असल्यामुळं तेच फक्त त्याला मिळतं, दुसरं मिळूच शकत नाही. भगवंतांचे देखील शब्द आहेत, विहाय कामान य सर्वान पुमांशरती निस्पृहा निर्ममो निरहंकाराहा स शांतीमधिगच्छती युक्ता कर्मफलम त्यक्त्वा शांतीम आपनोती नैष्ठिकीम. कर्मफलाचा त्याग की शांतीच. शांतीच्या अलीकडचं काही मिळतच नाही. श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग, त्यागात शांती. आता हे जे सगळं तत्वज्ञान म्हणून सांगितलेलं आहे हे आपल्या कुवतीप्रमाणे अभ्यास करणं मात्र गरजेचं आहे. आपल्याला जर तशी शांती मिळत नसेल तर आपल्याला तो अभ्यास अजून जमवायचा, एवढाच अर्थ राहतो. आपण जर अभ्यास करत गेलो तर मात्र अभ्यासाला अशक्य असं काही नाही. मध्ये माझ्याशी कोणीतरी बोलत होत, एक पाश्चात्य लेखकांनी लिहिलेलं पुस्तक त्यांनी वाचलं होतं आणि ते असं सांगत होते की 10,000 तास, 10,000 तास जर कोणी करेल एखादी गोष्ट तर ती त्याच्या अंगवळणी पडते. समजा रोज एक तास असा 36 वर्ष बसला तर किती तास होतात? 10,000 तास. स्वामीजी जे सांगायचे किती? 13,000. असं 13,000 तर चांगलंच आहे, प्रश्नच नाही. पण एवढं बसणं मात्र खरंच आवश्यक असत. सतु दीर्घ काल, त्या आता खरं म्हणजे आपण या सत्संगाच्या कार्यक्रमात भारतीयांना आवडणाऱ्या क्रिकेट बद्दल बोलायचं काही कारण नाही. जी सध्या आपली दुर्दशा चालली आहे, पण ते डंकन फ्लेचर त्यांच्यावरही टीका होतीये, तर ते असं म्हणाले की प्रत्येक मॅच खेळायच्या आधी 10,000 शॉट खेळणं गरजेचं आहे बॅट्समननी. इतकी प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे, मग अचानक आलेला कसाही बॉल तो खेळू शकेल. इतकी प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला जर जमत नसेल तरी देखील आपल्याला जमत नाही याच्यावरून अशक्य ठरू नका असं मी तुम्हाला म्हणेन. जितका आपण अभ्यास करू तितकं हे जमतं, प्राप्त होतं. स्वामीजी गोष्ट सांगायचे की एकदा एका पंक्तीमध्ये आग्रह करून भोजन चाललेलं असताना, सगळं जेवण होत आलेलं असताना वझेबुवांच्या पानामध्ये ताटभर जिलब्या कोणीतरी घातल्या आणि ते खात होते. तर कोणीतरी गमतीने म्हणलं, बुवा आज संध्याकाळी तुम्हाला गायचंय. ते म्हणाले, गेली 36 वर्ष रोज 10 तास असा मी गातोय. हवा तो स्वर हवा त्या वेळेला माझ्या गळ्यातून यायलाच पाहिजे म्हणाले. या जिलब्यांनी मला काही फरक पडत नाही म्हणून जिलब्या खायला लागले. भीमसेन कर्नाटकात त्या विहिरीच्या कट्ट्यावर 10 तास रोज नुसती बसण्याची प्रॅक्टिस आणि बसून नुसता ओम मोठ्यांदा म्हणायचा, अगेन्स्ट विंड, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने ओम म्हणायचा मोठ्यांदा, अशी प्रॅक्टिस सुरुवातीला त्यांनी केली. मग फक्त साची प्रॅक्टिस केली, सा रे ग म याच्यातल्या प्रत्येक स्वराची प्रॅक्टिस केली. माझे मामे भाऊ सांगत होते, इथं गायलाही आले ते मध्ये, की म्हणाले, आम्ही भीमसेन बरोबर कलकत्त्याला गेलो होतो, तर इथं गाडीत बसल्याबरोबर मी सुद्धा, मला पुष्कळ टेकणं लावून बसवलं जातं, भीमसेन असे जे बसले मांडी घालून ते इथून कलकत्त्याला जाईपर्यंत झोपायची वेळ सोडली, झोपून उठले की परत असे बसलेले. तिथं गेल्याबरोबर एक 2 तास मध्ये होता तेवढ्या वेळात ते जेवले आणि ते म्हणाले की तुम्हाला विश्रांती वगैरे. ते म्हणाले, आता विश्रांतीची काय आवश्यकता, म्हणून तिथं दिवाणखान्यात परत गप्पा मारत बसले. असेच तिथून ते त्या जलशामध्ये गेले, तिथं 4 तास गायले. गाऊन परत आल्यावर म्हणाले, आम्ही गाडीत बसलो आणि पुण्यात येईपर्यंत भीमसेन असे बसलेले होते मांडी घालून, तेवढ्या वेळात आम्ही असे असे. शेवटी एकाने विचारलं की तुम्ही एवढ्या सगळ्या प्रवासात किती तास कलकत्त्याला जायला, मला वाटतं इथून 20 तास लागतात, तर असेच्या असे बसलेले तुम्ही येतानाही तिथेही? तर ते म्हणाले, अरे मी पहिली हीच प्रॅक्टिस केली, जर गायक बसू शकला नाही तर गाणार काय, म्हणून मी पहिली बैठकीची प्रॅक्टिस केली, मग सा देखील नंतर, असं म्हणाले. अभ्यासाने अशक्य काही नाहीये, त्यामुळं हा जो त्याग आहे हा त्याग, मनाचा त्याग, करता येऊ शकेल, करता येऊ शकतो. मनाचा त्याग झाला की विचारांचा त्याग झाला, मनोमय विश्वाचा त्याग झाला, सगळ्याचा त्याग झाला, संघाचाच त्याग झाला, अशी मजा आहे. हे प्रश्न होते, हे सगळे संपले बरं का? बरेच दिवस हे मी घेऊन येत होते. आपण आता एक परत प्रश्न घेणं म्हणजे थोडं त्याच्याऐवजी आपण नाम घेऊया. खोकला असा सहकार्य करतो की बोलत असताना अजिबात येत नाही आणि एरवी येतो, प्रवचनाच्या आधी येतो, प्रवचनाच्या वेळेला येत नाही, ध्यानात येतो पण ध्यानाच्या शेवटच्या अवस्थेत येत नाही, अगदी ध्यान चांगलं लागायला लागलं की खोकलाही येत नाही. त्यामुळं तसं मला उपकारच आहे. एक गोळी अशी इथं ठेवून बोलणं किती अवघड आहे याचा मी अनुभव घेतोय. ती काही कोणीतरी एक गोळी माल दिली आणून ती मी इथं ठेवून दिली आहे. गोळी ठेवून कसे लोक बोलत असतील, ती बोलताना अशी बाहेर येऊ नये याच्यासाठी चांगलीच खटपट करायला लागली. सगळे आपण सरळ ताठ बसू. भावना करा, सरळ ताठ बसून की आपल्या चिदाकाशाच्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. तुम्ही समाधी पाहिलेली आहे. चिदाकाशापाशी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे आणि कल्पनेनी त्या समाधीच्या आत विवरामध्ये खाली ज्ञानेश्वर महाराज आहेत असं आपण नकळत पाहतो देखील. तसं पहा, तुमच्या हृदयभूमी मध्ये ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहेत समाधीस्थ आणि चिदाकाशापाशी आपल्याला दिसणारी समाधी आहे. ज्ञान देवाय नमः. देवाय नमः. देवाय नमः. ज्ञान देवाय नमः. Yeah. ज्ञान देवाय नमः। ज्ञान देवाय नमः। ज्ञान देवाय नमः। ज्ञान देवाय हरी 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 स्वामी जी नारायण ज्ञानोपा मौली हरी हरी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि।